ऑर्किड सपुष्प वनस्पतींच्या ऑर्किडेसी या कुलातील ऑर्किड अर्थात आमर ही वनस्पती आहे. अंटार्क्टिका तसंच वाळवंट सोडून सर्व वनप्रकारांमध्ये ऑर्किड आढळतात. उष्णकटिबंधात यांच्या अनेक जाती आढळत असून त्या अपिवनस्पती म्हणजे दुसऱ्या वनस्पतींच्या आधारे वाढणाऱ्या वनस्पती अशा आहेत, मात्र त्या परजीवी नाहीत. समशीतोष्ण भागात ही वनस्पती जमिनीवर वाढते. काही ऑर्किड मृतोपजीवी असून त्या पर्णबुरशीसारख्या मृत सेंद्रिय पदार्थांवर वाढतात. अपिवनस्पती प्रकारातील या जातीची हवाईमुळे आश्रयी वनस्पतींच्या सालीतील भेगातून पाणी शोषून घेतात. ऑर्किडच्या जमिनीवर वाढणाऱ्या जातींमध्ये आभासी मूलक्षोड कंद आढळतात. बहुतेक ऑर्किड वनस्पतींना लहान फुले येतात. प्लिरोथॅलिसा सारख्या फुलांचा आकार 3 मिलीमीटर एवढा लहान असतो, तर कॅटेलिया सारखी फुले मोठी पसरट पाकळ्यांची आणि 15 ते 20 सेंटीमीटर पर्यंत लांब असतात. या फुलांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतागुंत असून परागीभवन घडून येण्यासाठी विशिष्ट फुलपाखरे किंवा कीटक विशिष्ट प्रकारच्या फुलांकडे आकर्षित होतात. ऑर्किडच्या 200 जातींमध्ये स्वयंपरागीभवन घडून येते, मात्र हवा किंवा पाणी यांच्यामार्फत त्यांचे परागीभवन होत नाही. ऑर्किडच्या फुलांची रचना इतर फुलांहून वेगळी असून निदलपुंजे आणि पाकळ्या यामध्ये फरक आढळत नाही. फुलांचे बाहेरील आवरण 3 सारख्या आकाराच्या दलांचे असते. आत 3 दले असून त्यापैकी एक आकाराने मोठा आणि पसरट असलेला दल कीटकाला उतरण्यास तळाप्रमाणे काम करतं. त्याला ओष्ठ म्हणतात. त्या दलास खाली मधुरसासाठी सोंड म्हणजे शुंडिका असते. कळीच्या अवस्थेत हा ओष्ठ वरच्या बाजूला, परंतु फुलाची वाढ झाल्यावर खाली दिसतो. बहुसंख्य फुलांमध्ये ही प्रक्रिया फुलांचा देठ 180 अंशाच्या कोनात फिरल्यामुळे घडते. काही फुलांमध्ये ही प्रक्रिया थोड्या वेगळ्या तऱ्हेने घडते, तर काहींमध्ये ती घडत नाही. ऑर्किड फुलांचा बिया निर्माण करणारा भाग म्हणजे त्यांचे जायांग, याच्यावरचा भाग कुक्षी 3 दलांचा असून परागकण येथे येऊन पडतात. ऑर्किडच्या बहुतांशी फुलांमध्ये या 3 दलांपैकी एकाचा आकार चोचीप्रमाणे झालेला असतो. कीटकांवरील परागकण याच भागात सांडतात. ऑर्किडच्या पूमंगात 3 पूकेसरपैकी फक्त 1 क्वचित 2 कार्यक्षम असून उरलेले वंध्य असतात आणि त्यांचे स्वरूप पाकळ्यांसारखे असते. पूकेसरांच्या वरच्या टोकाला परागकोश असतो, त्यात परागकणाची निर्मिती होते. ऑर्किड फुलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे जायांग आणि 1 किंवा अधिक पूकेसर एकत्र येऊन त्यांचा एक लहान स्तंभ बनलेला असतो. याला पूजायांग स्तंभ असे म्हणतात. पूकेसरावरच्या परागकोशातील परागकण झुपक्याने असतात. फुलांच्या आकर्षणामुळे त्यावर आलेला कीटक मधुरस शोषण करीत असताना बहुधा त्याच्या डोक्यास हे परागकण चिकटतात. तो कीटक दुसऱ्या फुलावर गेला असता तेथील चिकट कुक्षीवर हे परागकण पडून परागण घडून येते. त्यानंतर बनलेले फळ अर्थात बोंड वाळ्यावर तडकते आणि असंख्य लहान बिया वाऱ्याने पसरतात. ऑर्किडच्या बियांमध्ये भ्रूणपोष अर्थात भ्रूणाचे पोषण करणारा थर तसंच पाणी नसते, त्यामुळे रुजण्यासाठी त्यांना विशिष्ट कवकांची गरज भासते. बियांचे आयुष्य काही आठवड्यांपुरते मर्यादित असल्याने या काळात त्यांना जर योग्य कवक मिळाले नाही तर बिया मरून जातात. ऑर्किडमध्ये कीटकांद्वारे परागीभवन घडून येते. फुलातील सामान्य आणि त्यापेक्षा अनेकविध आढळणारी जटिल संरचना परागणाच्या या खात्रीच्या आणि काटकसर साधणाऱ्या पद्धतीशी सुसंगत असते. त्यापासून ऑर्किडच्या पुढे फार मोठा बीज प्रसार आणि जातींचा प्रसार घडून आलेला आहे. या कुलातील अनेक वनस्पतींचे शोभेच्या दृष्टीने फार महत्व आहे. मात्र या कुलातील फक्त व्हॅनिला ही जाती आर्थिकदृष्ट्या फायद्याची आहे. या जातीपासून मिळणारा व्हॅनिला हा सुगंधी अर्क आईस्क्रीममध्ये मिसळतात. जगभर ऑर्किडची लागवड हा एक हरितगृह उद्योग झालेला आहे. त्यामुळे ऑर्किडचे हजारो संकर निर्माण झाले असून त्याच्या बागा फुलवण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत. ही नोंद भानप श्रेया यांनी लिहिली आहे.